वर्ल्ड वॉटर डे निमित्त विचारलं मी तुम्हाला की किती गावचं पाणी प्यायलाय तुम्ही. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर मैं आपके साथ है आणि खूप इंटरेस्टिंग आन्सर्स येतात माझ्याकडे. रत्नदीपचं काय म्हणणं आहे?
जी रत्नदीप बोलतोय. आम्ही 2 दिवस बुलढाणा होतो सैलानी बाबाला.
हो का?
हो, तिकडलं पाणी पेला मी, खूप छान होतं, शुद्ध पाणी.
अच्छा अच्छा, नांदेडच्या पाण्याची तिकडची
टँकरच बोरच.
अच्छा,
एकदम शुद्ध, आपल्या फिल्टर पाण्यासारखं, नळासारखंच लागत होत.
वा वा, पण तुम्हाला काय वाटतं पाण्याला चव असते का? काय म्हणणं आहे तुमचं?
चव असते, गोड पाणी होतं तिकडलं,
है ना.
चालण्याचं पाणी पिलं, बुलढाण्याचं पिलं, गोड पाणी होतं एकदम. आजच आलो सकाळी पहाटे.
होळीमध्ये किती पाणी वाया घालवलं?
होळी म्हणजे तिकडे नारळाची होळी असते.
अच्छा,
कपड्याची. पाणी वगैरे काही टाकत नाही,
रंग लावत नाहीत का?
रंग वगैरे लावत नाही.
वा वा, अशा प्रकारची होळी झाली पाहिजे नाही का, ज्याच्यात पाणी वाया जाणार नाही.
नारळ आणि कपडे.
वा वा,
दोन प्रकारची होळी, 2-3 दिवस जळते.
तुम्ही काय म्हणाल, तुम्ही किती गावचं पाणी प्यायलाय सांगा पटकन. कॉल करा 9607007935 वर. स्टे ट्यून टू सुपर हिट्स 93.5 रेड एफएम. बजाते रहो.